chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शनिवार 29 ऑगस्ट 2020. डोमेस्टिक मार्केट देशभर बाजारात कमी मागणी राहिली. महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,160 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर एमटीसीचा व्यापार 3,240 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,350 रुपये ते 3,425 रुपये राहिला. तर एमटीसीचा भाव 3,375 रुपये ते 3,475 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3,370 रुपये ते 3,400 रुपये राहिला. गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3,251 रुपये ते 3,255 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर एमटीसीचा भाव 3,271 रुपये ते 3,281 रुपये प्रति क्विंटल राहिला. तमिळनाडूमध्ये एसटीसीचा भाव 3,350 रुपये ते 3,475 रुपये होता. तर एमटीसीचा भाव 3,450 ते 3,525 रुपये राहिला.